अध्याय 18 ए बोलियो पासे ईसु त्या चेल्हा रे किरदोन ओवा तेकाने गयो ता बोगीचा तो एन त्या चेला गया ओ जागो त्याल दो देनारा यहुदाल भी मालूम आतो कहा का ईसु त्या चेल्हा रे ता जोवे तोवे जाय तोवे यहुदो मुख्य याजका पाने तोवे सैनिक हटोव्यो एन मुख्य याजक एन पुरुषी या असल्या कामदार मिया तोवे यहुदो दिवा दिवाळे आथारे लईन ता येनो ईसु त्यावो जी का येणारा ती बादा जाईन बारा येनो एन तिहा लाख्या तुमा काल होत तहा त्याहे त्याल जवाब देनो नासरेत मान्या इसूल ते तिहा लाख्या आ ईस तो है त्याल दो देनारो यहुदो त्या रे उभा तो आ ईस तो है एहको आखताज त्या पहला होरकीन बुयेव पोड्या तोवे ते त्याहा लाजो होद्या काल होत तहा त्याहे आख्या नासरेत माने इसूल ईसुई जवाब देनो तो आईज है एहको माये तुम्हा लाख्या तुमा मान होत्ता और रिते बाख्याल जादा जे तुये माल देनले है त्या माने योग भी माये गोमा भी होनाय एको जी वचन बोलला आता ती पुरा ओय या हटी ई जया शिमोन पेत्रा पाय तारवाया ती ते काढीन मोठा याचका चाकराव चालाडी एन त्या उजो कान कापी टाक्यो त्या चाकरा ना मल खाता इसुई पेत्रा लाख्या तारवाय ते जागेत हो आबे जो पियालो माल देनलो है तो माये पिवा नाही का पासे लश्करा टोळे ओ जराहा अधिकारी एन यहुद्या सिपाही हाय इसूल दो इन बांध्या एन त्याल पोयला हन्ना असेले गोया कहका ते ओ रहे मोठो याज कायफा जो आतो त्या ओ हारोह आतो योके माहे होगा लोखा बदल मोवा ए त्याहा फायदा है ओहडो येस कायफे यहुद्याल सोलो देनलो आतो शिमोन पेत्र एन बिहिरो योग चेलो इसू पहला पहला चाल्या तो चेलो मोठा याचका वो उखाते आतो एन तो इसू आरे मोठा याचका वाडामा गोयो पेत्र बापूर उभो रोवलो आतो या हटी जो बिहिरो चेलो मोठा याचका वो उखाते आतो ते बाआ जाईन बाआ राखवळे लाखीन ते पेत्राल माझे आया यावरने ते जुवान बाआ राखवळे पेत्रा लाख्या तुभी त्या महा चेला माने है का ते आख्या आय नाय तोवे ही लागे त्या हटी अधिकारी एन गा मिल्या नौकर आकठा पेटाडीन हेकाता उभा रोवला आता त्याहा माझे पेत्र बी हेकातो उभो रोयो तोवे मोठे याचके इसूल चेल्हा बोदेल एन त्या सिकवाने बोदेल होद्या इसुई त्याल जवाब देनो आय काय हि काढू ई दुनिया हुंबूर उघड रीत्य बोललो है सुबाई ठिकाने आणि मंदिरामाय बादा यहुदी टोवो था ता माये ई आखला है गुपचूप काय बोलिहो नाय मान कहा होतो हो ज्या ती ओनाला है त्याल होद आय काय बोली होती देखा आय जी बोलिहो ती त्याल मालूम है ते एको आखता बरोबर पाहे उभं रोणारे युके सिपाये इसूल थापडे को ठोकी नाख्या तू मोठा याजकाल ओहडो जवाब देतो का इसुई त्याल जवाब देनो जर आय खराब बोलियो रीते त्या खराबा बोदल पुराव दे पेनहारो बोलियो रीते तू मान कहा ठोकतो हो तोवे हानने त्याल मोठो याजक कायफा या असे बांधलाच दवाड्या शिमोन पेत्र हेका तो उभो रोवला तोवे बिहरा लोखाय त्याल पासा होद्या तू बी त्या चेल्हा माने है ने तो नाकारीन बोलियो आय नाय ज्या कान शिमोन पेत्र कापी टाकेल त्या योग जातुलो मोठा यचका चक्रा मान्यातो ते त्या लाख्या माये तुल नाही का बोगीचा मा त्या रे देखेल पेत्रे पासी नाकार्या एन तोवेच कुकडो वहायो पासे त्याहा इसूल कायफा हिने सरकारा कोचरे माले गोया तोवे हकाळी वेळ आती एन आपहाल विटाळो एनाय एन ओलांडन सोना खावा खाता येवा या हटी त्या स्वतः कोचरे मा गोया नाय पासे पिलाते त्याहा असे बाआ येनाख्या तुमा या महावो काय गुणत होता त्याहे त्याल जवाब देनो तो गुन्हेगार नाय रोतते आमा त्याल तो ताबामा देता नाय पिलाते त्याहा लाख्या त्या ले जाईन तुमास तुमे नीमा चोपडे पुरमाने त्या न्याय को आ यहुद्याय त्या लाख्या आम्हाल कादा जीव लेना अधिकार नाय आय कोहे मोते को मोही या बदल इसुई आगला भी वचन अखेल ती पुरा अवा या हटी एहको जाया तोवे पिलात पासो कोचरीमा गोयो एन इसूल हादीन आख्या तो यहुद्या राजा है का इसुई जवाब देनो का तू सोतो इन आखतो का बिहरे मा बोदल आख्या पिलाते जवाब देनो आय यहुदी है का तोज लोखा एन मुख्य याचका है तुल मा ताबा मा देनला है तू ये काय को इहा इसुई जवाब देनो मा राज या दुनिया नाय मा राज या दुनिया रोताते आय यहुद्या ताबा मा जातो नाय या हटी मा सेवक लोडाय कोता पेन आमी मा राज इहिल्या नाय यावरने पिलाते त्या लाख्या तेर तू राजा है का इसुई जवाब देनो आय राजा है ऐह कोई तू जागतो हो। माँ या हटी जन्म जायलो है एन या हटी दुनिया मा येनलो है का माये खोरापना बदल पुराव देवा। जो कादो खोरोपना है तो माँ वानी वनाय है। पिलाते त्या लाख्या खोरापोन काय है ऐह कोई बोलीन ते पासा यहुद्या से बारा जाय नाख्या या माय मान काय गुनो देखाय नाय। पेन वोलांडन सोना माय माये तुम्हे हटी योग महा सोडवा ओहड़ी तुम्हे रीत है। या हटी माये तुम्हे हटी यहुद्या राजा सोडवा ऐह कोई तुम्हे मोर्जे है का। तो वे ई वनाताज त्या बोंबली नाकता लाग्या नाय नाय ई माहू नाय त्या को ओता बाराबा सोड़ा बाराबा ओ योग लुटना रातो।